नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरा विभागावरवी कौस्तुभ आपटे तुमका ह्यो राष्ट्रीय खबरो दिता। मुखेल खबरो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या एक्स सोशल मीडिया अकाउंटाचेर फॉलोअर्सची संख्या 10 कोटींच्या वयर। भारतातले रिटेल डिजिटल फारीकपण 2030 मेरेन दुपेटीन वाढून 7 ट्रिलियन डॉलर जावपाची शक्यता गिरणी आणि अमेझॉन पे हांच्या जोड अभ्यासातल्यान दिसून आयला। कॉमन युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स टेस्ट सीयूईटी यूजीच्या प्रभावित उमेदवारांखातीर परतून चाचणी परीक्षा घेतले असे नॅशनल टेस्टिंग एजन्सीन जाहीर केला। केपी शर्मा ओली आयज नेपाळचे प्रधानमंत्री म्हणून सोपूत घेतले। विम्बल्डन टेनिस सर्तीत स्पेनच्या कार्लोस अल्कराज हाणे दादल्यांच्या एकोड्या गटातले वस्त्रार्पण मेळयले आणि स्पेनान बर्लिनात जाल्ले युरो 2024च्या फायनलीत इंग्लंड पंगडाक 2-1 अशे हारून विक्रमी चौथे फावट युरोपियन फुटबॉल चॅम्पियनशीप सर्तीचे वस्त्रार्पण मेळयले। आता पुराय खबरो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या एक्स सोशल मीडिया अकाउंटाचेर फॉलोअर्सची संख्या 10 कोटींच्या वयर गेल्या। फाटल्या 3 वर्सात सुमार 3 कोटी फॉलोअर्सच्या जाल्ली वाढ ह्या उल्लेखनीय कामगिरीत आस्पावीत आसा। प्रधानमंत्री मोदी हांका पदाचेर असताना संवसारात सगळ्यात चड फॉलोअर्स असपाचे श्रेय आसा। प्रधानमंत्री मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि संवसारातल्या हेर फुडाऱ्यांपासून खूप मुखार आसात। राष्ट्राध्यक्ष बायडन हांच्या फॉलोअर्सची संख्या 3 कोटी 81 लाख आसा। या सक्रिय माध्यमाकडे जोडिल्ल्यान खूप खोस भोगता आणि चर्चा, विधायक टीका, सुचवण्यो आणि लोकांच्या शुभेच्छा हातूंतल्यान प्रेरणा घेता असे 10 कोटींचो पावणो हुपल्या उपरांत श्री मोदी हांणी सोशल मीडिया पोस्टात म्हळा। फुडारातूय ते ह्या माध्यमाकडे तितकेच जोडटले असे तांणी सांगले। सोशल मीडिया अकाउंट ट्विटर एक्सचेर 10 कोटी फॉलोअर्सचो आंकडो पार केल्ल्याविशी घरमंत्री अमित शाह हांणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांका परबी भेटयला। हे यश मोदींच्या भारतातच न्हय तर संवसारभरातल्या लोकप्रियतेचो पुरावो असे घरमंत्री अमित शाह हांणी म्हळा। भारतातले रिटेल डिजिटल फारीकपण 2030 मेरेन दुपेटीन वाढून 7 ट्रिलियन डॉलर जावपाची शक्यता आसा असे केरणी आणि अमेझॉन पे हांच्या संयुक्त अभ्यासातल्यान दिसून आयला। किरकोळ वेव्हाराखातीर भारताची डिजिटल फारीकणी 2023-24 आर्थिक वर्षा 3.6 ट्रिलियन डॉलर झाल्या, जाल्यार 2017-18 आर्थिक वर्षा 300 अब्ज डॉलर आशिल्ली असे हो अर्बन इंडिया पेस नावाच्या अभ्यासाप्रमाण दिसून आयला। भारतात 11 एप्रिल 2016 दिसा यूपीआय व्यवहार सुरू झाले। 2018-24 या आर्थिक वर्षात युनिफाईड पेमेंट इंटरफेस यूपीआय पेमेंट स्तरात डिजिटल व्यवहाराच्या पातळीत 138% वाढ झाल्या असे अहवालात म्हळा। कॉमन युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स टेस्ट सीयूईटी यूजीच्या प्रभावित उमेदवारांखातीर परतून चाचणी परीक्षा घेतले असे नॅशनल टेस्टिंग एजन्सी एनटीएन जाहीर केला। ही परीक्षा 19 जुलयाक सीबीटी म्हळ्यार संगणक आधारित चाचणी पद्दतीन जातली। सगळ्या प्रभावित उमेदवारांक तांच्या विषयाच्या कोडाचो उल्लेख करून ईमेलवरवी माहिती धाडला। तांची प्रवेश कार्डा बेगीनच जारी करतले असे एनटीएन म्हळा। भारताभायल्या 26 शहरांसयत 379 शहरांनी आशिल्ल्या वेगवेगळ्या परीक्षा केंद्रांनी मे महिन्यात प्रवेश चाचणी परीक्षा झाली, त्यावेळी ही चाचणी हायब्रीड पद्धतीन झाली। जुलयच्या पहिल्या 2 सप्तकात परकी गुंतवणूकदारांनी भारतीय भांडवल बाजारात सुमार 24,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केल्या। आकडेवारीप्रमाणे शहरात 15,352 कोटी रुपया आणि रिणाच्या बाजारात 8,484 कोटी रुपयांची गुंतवणूक झाल्या। हाका लागून 12 जुलयमेरेन परकी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांची वट्ट गुंतवणूक 23,836 कोटी रुपया इतली झाला। केंद्रीय घर आणि सहकार मंत्री अमित शाह हांणी काल इंदूरात एक पेड माके नाम मोहीम सुरू केली। एका दिसात 11 लाख झाडां रोवन इंदूरान संवसारीक विक्रम घडयलो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी एक नारो दिलो आणि भौसान हे ते आव्हान स्विकारले असे या संदर्भात उलयतना मंत्री शाह हांणी सांगले। इंदूर निवळ शार वांगडाच हरित शार जावपाक लागला असे तांणी सांगले। मुखावेले पिळगेक बरे वातावरण दिवपाचो उलो प्रधानमंत्र्यांनी मारला। देखून आमी 2025 मेरेन देशभर पेट्रोलात 20% इथेनॉल घालपाचे थारायला। आमच्या सरकारान हवामान बदल निधी लेगीत सुरू केला। देशात पहिलेच खेपे गुजरातात मोदी हांणी पर्यावरण खाते सुरू केल्याची माहिती मंत्री शाह हांणी दिली। मध्य प्रदेशात 31% रानांचे क्षेत्रफळ असून हे पुराय देशातले 12% रानांचे प्रमाण आसा। हाका लागून मध्य प्रदेश पर्यटनाच्या मळारूय नवे मानक थारयता असे ह्या वेळार अमित शाह हांणी सांगले। ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान आयकतात। केपी शर्मा ओली आयज नेपाळच्या प्रधानमंत्री म्हण सोपूत घेतले. भारतीय वेळेप्रमाण सकाळी 10:45 काठमांडूतल्या राष्ट्रपती भवनात शीतल निवासांगा सोपूतविधी सुवाळो जातलो. तिसरे फावट प्रधानमंत्री म्हण वेचून आयिल्ले 72 वर्सांचे ओली हे शुक्रारा प्रतिनिधी घरात विश्वासदर्शक थारावात अपेक्षित थारिल्ल्या पुष्पकमल दहल प्रचंड हांची सुवात घेतले. राष्ट्रपती रामचंद पवळेल हांणी सीपीएम यूएमएल आणि नेपाळी काँग्रेस आघाडीचे फुडारी श्री ओली हांची प्रधानमंत्री म्हणून नियुक्ती केल्या. अमेरिकेचे आदले राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हांचे जाल्ल्या हल्ल्याविशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी खोल्यान हुस्को उक्तायला. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टात प्रधानमंत्री मोदी हांणी हे घडणुकेचो खर निषेध केला. तांणी सांगले की राजकारण आणि लोकशायेत हिंसाचाराक सुवात ना. ट्रम्प बेगीन बरे जावपाची इत्सा प्रधानमंत्र्यांनी उक्तायल्या. मोदी हांणी सांगले की भारतातल्या लोकांची प्रार्थना मरण आयिल्ल्यांचे कुटुंब जखमी जाल्ले लोक आणि अमेरिकेतल्या लोकां वांगडा आसा. अमेरिकेचे आदले राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पेन्सिल्वेनियाच्या बटलर शहरातल्या रॅलीत जाल्ल्या फारपेटात जखमी झाले. या फारपेटात एक बंदूकधारी आणि 1 लाख मरण आले जाल्यार आणि 1 गंभीर असं ट्रम्प हांणी एका निवेदनात गुप्त सेवा आणि कायदो अंमलबजावणी मंडळान नेटान प्रतिसाद दिल्ल्या खातीर त्यांचे उपकार मानल्यात. तसेच त्यांच्या उजव्या कानाच्या वयल्या भागात गुळी लागिल्ल्याची माहिती त्यांनी दिली. राष्ट्राध्यक्ष जो बायडन हांणी या हिंसाचाराचो निषेध करून ट्रम्प सुरक्षित आशिल्ल्यान आपण उपकारी असा असे त्यांनी सांगले. विंबल्डन टेनिस सर्तीत स्पेनच्या कार्लोस अल्कराज हाणे सर्बियाच्या नोवाक जोकोविच हाका 6-2, 6-2, 7-8 असे हारून दादल्यांच्या एकोड्या गटातले वस्तादपण मेळयले. अल्कराज हाणे पहिले 2 सेट 6-2, 6-2 असे सहज आपल्या नावार केले, पण जोकोविच हाणी तिसऱ्या सेटात बरी झूज दिली. मात तिसऱ्या सेटातूय अल्कराज हाणे जैत मेळयले. मिश्र दोट्टीच्या निमण्या खेळात 7व्या मानांकित पॉलिश तैवान जोडीन जेन झेलेन्स्की आणि हसिया सुवेई हांणी या हंगामातले त्यांचे दुसरे ग्रँडस्लॅम वस्तादपण मेळयले. तांणी ज्युलियाना अल्मोस आणि सॅटियागो गोन्झालेस या मेक्सिकन जोडीक 6-4, 6-2 असे सरळ सेटात हरवून वस्तादपण जोडले. स्पेनान बर्लिनात जाल्ल्या युरो 2024च्या फायनलीत इंग्लंड पंगडाक 2-1 असे हरवून विक्रमी चौथे फावट युरोपियन फुटबॉल चॅम्पियनशीप सर्तीचे वस्तादपण मेळयले. निको विलियम्स हाणें स्पेना खातीर पहिलो गोल केल्लो, मात इंग्लंडच्या कोल पामर हाणें 73व्या मिनिटाक गोल करून हो खेळ बादाबाद केल्लो. निमण्या 86व्या मिनिटाक मिकेल ओयारझाबाच्या गोलान स्पेन पंगडाक जैतिवंत आघाडी मेळवून दिली. भारत आणि झिम्बाब्वे पंगडामधी काल हरारेत झाल्या 5व्या आणि निमण्या टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळात भारतान झिम्बाब्वे पंगडाक 42 धावण्यांनी हरयले. झिम्बाब्वे पंगडान कुरुबावलो जिकून पहिली गोलंदाजी करपाचो निर्णय घेतलो. भारतान निर्धारित 20 षटकात 6 बाद 167 धावण्यो केल्यो. भारताच्या संजू सॅमसन हाणी बेस बरो खेळ करताना 58 धावण्यो केल्यो. शिवम दुबे हाणी 26 धावण्यांचे योगदान दिले. झिम्बाब्वे पंगडा मुखार 168 धावण्यांचे मोख आशिल्ले, पूण तांचो डाव 125 धावण्यांतूच सोपलो. भारताच्या मुकेश कुमार हाणी 4 गडे जाल्यार शिवम दुबे हाणी 2 गडे बाद केले. भारतान ह्या खेळामेळ 4-1 असे जैत मेळयले. दिल्ली मेट्रो आयज सावन 14 ऑगस्ट मेरेन 10वे ऑनलाईन गिरायक समाधान सर्वेक्षण 2024 आयोजित करतले. मेट्रो सेवा आणि सुविधांविषयी प्रवाशांकडच्यान अभिप्राय एकठांय करप हो या सर्वेक्षणाचो मुखेल हेत आसा. सर्वसमावेशक प्रस्नावली सयत वैयक्तीक विषयांचेर वाटेकार जातात त्या प्रवाशांकडच्यान तपशीलवार अभिप्राय मेळयतले. सर्वेक्षणात सुधारणा करपा खातीर सुचोवण्यो मागयतले. सर्वेक्षणात वाटेकार जावपाक इत्सूक आशिल्ल्या प्रवाशांनी डीएमआरसीच्या www.dillimetrorail.com ह्या अधिकृत संकेतथळाक भेट देऊ शकतात आणि वेबसाईटच्या होमपेजचेर दिल्ल्या लिंकाचेर क्लिक करून त्यांचे इनपुट सबमिट करू शकतात. आणि आता परतून एक फावट मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या एक्स सोशल मीडिया अकाउंटाचेर फॉलोअर्सची संख्या 10 कोटींच्या वयर. भारतातले रिटेल डिजिटल फारीकपण 2030 मेरेन दुपेटीन वाढून $7 ट्रिलियन जावपाची शक्यता अकेरनी आणि अमेझॉन पे हांच्या जोड अभ्यासातल्यान दिसून आयला. कॉमन युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स टेस्ट सीयूईटी यूजीच्या प्रभावित उमेदवारांखातीर परतून चाचणी परीक्षा घेतले असे नॅशनल टेस्टिंग एजन्सी एनटीएन जाहीर केला. केपी शर्मा ओली आज नेपाळचे प्रधानमंत्री म्हणून सोपूत घेतले. विंबल्डन टेनिस सर्तीत स्पेनच्या कार्लोस अल्काराझ हाणी दादल्यांच्या एकोड्या गटात वस्तादपण मेळयले. आणि स्पेनान बर्लिनात जाल्ल्या युरो 2024च्या फायनलीत इंग्लंड पंगडाक 2-1 असे हारून विक्रमी चौथे फावट युरोपियन फुटबॉल चॅम्पियनशीप सर्तीचे वस्तादपण मेळयले. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.